अरे रत्नाकर, आता सांगते बघ तुझी तर
तू हायस ना बरा।